मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीराम श्रीराम केवलम् करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुम् पावनं परमं शान्तं भावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुपातु मां भवे। ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामीस्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिकः साक्षी स्वयं कापडी गार्हस्थ्ये किल हेकनाथ सदृशौ व्रतौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथौ वैराग्यरत्नाकरं प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गधीं वत्सलम् सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततं तुर्यत्वमाच्छादितं वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनं रक्षस्वदीनाम्। सर्वांनी थोडं पुढे सरकून घेतलं तर बरं होईल, पुरुष वर्गाकडे सुद्धा आणि भगिनी वर्गाकडे सुद्धा। आपले परमप्रिय परम आराध्य स्वामी माधवनाथ यांच्या जन्मशताब्दी निमित्तानं आपण त्यांना समजून घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत। संतांचं जीवन हे एखाद्या हिमनगासारखं असतं आणि त्या हिमनगातला एक सप्तमांश भाग जो असतो तोच कसाबसा आपल्यासाठी प्रगट होतो आणि उरलेला जो भाग असतो तो सगळा आपल्यासाठी अनाकलनीय असतो, आपल्यासाठी अदृश्य असतो, आपल्यासाठी लपलेला राहतो। परंतु म्हणून निराश होण्याचं काही कारण नाही. आपल्याला जो भाग प्रगट असतो तो देखील आपल्या जीवनाला प्रकाशित करणारा असतो. आपल्या जीवनाचं कल्याण निश्चित करेल असा असतो. जन्मशताब्दी हे एक फार उत्तम असं आपल्या सर्वांसाठी साधन ठरतं आहे. जन्मशताब्दीत काय कार्यक्रम करायचे असा जेव्हा आधी विचार चाललेला होता विश्वस्तांमध्ये, तेव्हा स्वामीजींनी सांगितलेले विचार मला फार महत्वाचे वाटले. मकरंदनाथ असं म्हणाले की आपण जन्मशताब्दीमध्ये खूप उत्सव करू, खूप उत्साहाने करू, हे सर्व ठीक आहे, पण आपण स्वामीजींच्या निकट जाण्याचा प्रयत्न करू. खूप उत्सव केले आणि खूप लोक जमली एवढ्यानी काम भागत नाही, तर आपण त्यांच्या अंतरंगामध्ये किती प्रवेश केला हे खूप महत्वाचं असतं. संतांच्या अंतरंगामध्ये प्रवेश करणं ही एक स्वतंत्र कला आहे आणि ती कला अवगत करून घेणं हे साधकांसाठी कर्तव्य ठरतं. आणि जन्मशताब्दी ही त्यासाठीची एक मोठी सुसंधी ठरो असं त्यांचं सांगणं होतं आणि मला ते फार आवडलं. कारण स्वामी माधवनाथांच्या जीवनाकडे आपण ज्या ज्या दृष्टिकोनातून बघू त्या त्या दृष्टिकोनातून त्यांचं जीवन आपल्याला काहीतरी नवीन दृष्टी देतं. जसं ऊस कुठनंही खाल्ला तरी गोड असतो असं आपल्या इथे म्हणतात, तसं स्वामीजींचं जीवन होतं. स्वामीजींच्या प्रेमाचा विचार केला तर तसंच असतं, त्यांच्या भक्तीचा विचार केला तसंच असतं, त्यांच्या कार्यदृष्टीचा विचार केला तसंच असतं, त्यांच्या साधनेचा विचार केला, त्यांच्या नाना पैलूंचा, त्यांनी केलेल्या नुसत्या आनंदयात्रा, त्याच्यावर सुरुवातीला सद्भक्त पंकज दादा बोलले तर एक दोन आनंदयात्रा ऐकून सुद्धा आपल्या हृदयाची तार छेडली गेली. आज स्वामीजींचं नाथ सांप्रदायिक स्वामीजी ह्या दृष्टीनं दर्शन घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सुरुवातीलाच मला स्पष्ट करावं असं वाटतं की नाथ सांप्रदायिक स्वामीजी याच्यावर बोलण्याचा अधिकार फक्त स्वामीजींचे जे उत्तराधिकारी आहेत त्यांचाच आहे, जे नाथ संप्रदाय पुढे चालवतात त्यांचा आहे. आपण सर्वजण नाथ संप्रदायाचे पायिक आहोत, त्यातले सेवक आहोत, त्यात सामील झालेले साधक आहोत. आपला त्यांनी अंगीकार केला म्हणून आपण स्वतःला नाथ संप्रदायिक म्हणवतो, पण नाथ संप्रदायिक म्हणून स्वामीजींचं अंतरंग दर्शन काय याचा पूर्ण थांग पत्ता लागणं अशक्य. आणि तसा माझा तो लावणे हा हेतू सुद्धा नाही, परंतु स्वामीजी ज्या संप्रदायाचे अध्वर्य होते, ज्या एका उज्ज्वल नाथ परंपरेतले ते एक महत्वाचे असे सत्पुरुष ठरले, ती नाथ परंपरा आणि त्या नाथ परंपरेच्या माध्यमातून त्यांनी केलेलं कार्य हे काय असावं याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत. स्वरूपानंदांचा एक अभंग मी सुरुवातीला उद्धृत करतो. स्वरूपानंदांचं संजीवनी गाथा नावाचं एक अतिशय सुंदर अभंगांचं पुस्तक आहे. आपल्या सर्वांकडे ते असेल, नसेल तर आपण जरूर घ्या. नाथ संप्रदायी आम्ही कान फाटे, जाऊ नका वाटे आमुचिया, वेगळ्या धर्तीचा अभंग आहे. ते म्हणतात आम्ही कानफाटे लोक आहोत, आमच्या मागे लागू नका. कारण जर का आलात आमच्याकडे तर मन पवनाची घालोनी या गाठ, करू वाता हात संसाराची. आपल्याला भीती वाटावा असे सर्व विधानं त्यांनी त्याच्यामध्ये केलेली आहेत. देहासवे पुसू लौकिकाचे नाव, देहबुद्धी आणि तुमचा लौकिक नावलौकिक, तुमची प्रसिद्धी वगैरे वगैरे, प्रतिष्ठा, पोझिशन वगैरे, त्या सगळ्याचं नाव पुसून टाकू. नेदू उरो ठाव जीवाचही, एवढंच काय तुमचा जीवभाव सुद्धा आम्ही नाहीसा करून टाकू. आम्ही नाथपंथी आहोत, आम्ही कानफाटे आहोत. स्वामी म्हणे तुम्हा बुडवू महाशून्यी. महाशून्यी म्हणजे परमात्म स्वरूप. स्वामी म्हणे तुम्हा बुडवू महाशून्यी, गगनासी आटणी होय जेथे. ज्या चिदाकाशामध्ये तुम्ही द्रष्टा होऊन दृश्याचं भान ठेवत असता, साक्षी होत असता, त्या गगनासकट तुमची आटणी करू, तुम्हाला संपवून टाकू, तुम्हाला नाहीसं करू, असा खूप गोड अभंग स्वरूपानंदांचा आहे. कानफाटे ते अजून एका ठिकाणी असं म्हणतात की स्वामी म्हणे आम्ही झालो कानफाटे, चालो उफराटे जगा माझी. उफराटे म्हणजे उलटं आणि कानफाटे म्हणजे काय मी सांगतो नंतर. स्वामी माधवनाथांनी एवढं भीतीदायक नाही आहे की सगळ्यांचे कान आपले शाबूतच. स्वामीजींनी सुद्धा साधक संजीवनी आपल्या सर्वांना माहिती आहे. साधक संजीवनीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा एक अभंग स्वामीजींनी रचला. स्वामीजींचे ह्या नाथ संप्रदाय किंवा कानफाट किंवा उफराट असं जे आहे त्या जीवनशैलीबद्दल स्वामीजींनी सुद्धा अभंग रचले. स्वामी माधवनाथांनी ते म्हणतात की आम्ही राहतो स्वानंदे, तुम्ही विचारा आपुल्या छंदे. मी आमच्या आनंदात मस्त आहोत, आम्ही म्हणजे आम्ही नाथ संप्रदायिक नाथपंथी. तुम्ही तुमच्या छंद जसा असेल तुम्हाला त्यानुसार तुम्ही तुमचं जीवन जगा, आम्ही तुमच्याशी असंघर्ष आहोत. आम्हा लोकांची ना क्षिती, आम्ही लोकांची काही पर्वा करत नाही. आम्हा लोकांची ना क्षिती, नको धन मान कीर्ती. ह्या सगळ्या गोष्टींकडे पाठच फिरवली. कृपामृताचे तुषार आम्ही सेवू वारंवार. माधव म्हणे हो कानफाटे, आम्ही राहू उफराटे. स्वामीजींनी कानफाटे आणि उफराटे या दोन शब्दांचा उल्लेख केला. हे दोन नाथ संप्रदायातले सांकेतिक शब्द आहेत असं म्हटलं तरी चालेल. कानफाटा हा शब्द गोरक्षनाथांच्या शिष्यांपासून सुरू झाला. साधारण इतिहास असं सांगतो की 11व्या शतकाच्या अखेरीस गोरक्षनाथांचं लीलाचरित्र झालं असावं, निश्चित दाखले उपलब्ध नाहीत. परंतु त्या सुमाराला त्यांचं लीलाचरित्र गोरक्षनाथांचं झालं असावं आणि गोरक्षनाथांचे जे शिष्य आहेत त्या गोरक्षनाथांपासून एक राजयोगाची शाखा निर्माण झाली आणि एक हठयोगाची शाखा निर्माण झाली. आणि त्या हठयोगाची जी शाखा होती त्या शाखेतले जे साधू असतात ते साधू आपल्या कानांमध्ये मोठी मोठी अशी जड आभूषणं घालतात गोल आकाराची, आणि ती इतकी जड असतात की हळूहळू त्या कानाच्या पाळ्या अशा ओढल्या जाऊन फाटल्या जातात आणि ते फाटून पुन्हा जोडतात. परंतु त्यांचे कान असे लांब लोंबायला लागलेले असतात, त्याला कानफाटे असं म्हणतात. आणि मग तो कानफाट्या हा शब्दच झाला. आपल्या इथे मराठीत कानफाट्या म्हणजे हा काही फार चांगल्या अर्थाने वापरला जाणारा शब्द नाहीये. पण स्वामीजींनी स्वरूपानंदांनी काय किंवा त्यांचेच उत्तराधिकारी असलेले स्वामी माधवनाथांनी कानफाटा हा मोठ्या अभिमानाने मिरवलेलं असं संबोधन म्हणून मानलं. आपण कानफाटे आहोत, कानफाटे ज्यांनी कान फाडून घेतले आपले असे कानफाटे. पण इथे याचा अर्थ असा की ज्यांनी आपला संसार फाडून टाकला, आपली देहबुद्धी फाडून टाकली. कान फाडणे ज्यांनी कान भंग झाले ते कान भंग झाले याचा अर्थ आपली बाहेरची जी सगळी मान मराठ बेकून सगळी जी आपली जी स्थिती होती, आपण लोक काय म्हणतील ह्या एका प्रचंड मोठ्या विवंचनेत सतत ग्रस्त असतो, हे काय म्हणतील ते काय म्हणतील, त्या सगळ्याचा त्याग करून टाकला असे कानफाटे ते झाले. आणि स्वामीजी म्हणतात की अशा प्रकारचे कानफाटे आम्ही झालो आणि आम्ही आता उफराटं चालायला शिकवतो. उफराटं म्हणजे प्रवाहाविरुद्ध उलटं. आपण ध्यान करताना दृष्टीसुद्धा उलटी करतो. उलट भयो मेरे नाहीन नकी असं जे म्हणतो तसे उलटी दृष्टी करतो. आणि आपण जीवन जगताना सुद्धा उफराटं चालायचा प्रयत्न करतो. सामान्य जगाला ज्या ज्या गोष्टींमध्ये स्वारस्य असतं त्याच्यापासून आपण स्वतःला वेगळे करतो, प्रयत्न करतो. एकूणच आपली जीवनशैली जी असते ती तथाकथित जे नॉर्मल जीवनाच्या ज्या व्याख्या आहेत त्याच्यात न बसणारी असते, ती एक प्रकारे उफराटी ठरते. लोक म्हणतात काय निरजीवन जगतो, कुठे जात नाही, ट्रीपला जात नाही, सहलीला जात नाही, सिनेमाला जात नाही, अजून काय कुठेच काहीच करत नाही, तुझं जीवन काही त्याला रंगच नाही. याला उफराटं जीवन म्हणतात. कारण आपण ज्या पद्धतीने आनंद मिळवायच्या मागे लागलेले आहोत तो आनंद अशा बाहेरच्या कुठल्या गोष्टींमध्ये सापडतच नाही. आपल्याला संतांनी सांगितल्यामुळे आपल्याला यावर विश्वास ठेवायला कुठलीच हरकत नसते. म्हणून स्वामीजी हा उफराटं हा शब्द वापरतात की आपण आपली जीवनशैली बदलली आणि आपल्या साधनेमध्ये आपण ऊर्ध्वमुख व्हायचा प्रयत्न केला, दृष्टी उलटी वळवायचा प्रयत्न, दृष्टी जी बाहेर जाते ती आपण आत आणायचा प्रयत्न केला, उलटी आणायचा प्रयत्न केला. म्हणून ते उफराटे आणि कानफाटे हे दोन शब्द नाथ संप्रदायामध्ये खूप महत्वाचे आहेत. स्वामी माधवनाथांना नाथ संप्रदायाचा अनुग्रह 1968 साली झाला, जेव्हा ते प्रथम स्वरूपानंदांच्या दर्शनाला गेले पावसला. त्या दर्शनास बरोबरच गुरु आणि शिष्य यांचं मनोमिलन झालं. खूप दिवस तपासलं मी गुरूंना आणि मग त्यांचा शिष्य झालो, किंवा खूप दिवस गुरूंनी परीक्षा केली आणि मग त्याला शिष्यत्व दिलं, असं काही घडलं नाही. तत्क्षणी थेंबुटा सागरी बुडाला, गंगे सरिते संगम झाला तत्क्षणी. हे सुद्धा एक मोठं विलक्षण असं भाग्य आहे. जायला ते अजिबात उत्सुक नव्हते, पण जेव्हा ते गेले स्वरूपानंदांकडे, त्यांची अशी समजूत होती की माऊली आपले गुरु आहेत, समर्थ आपले गुरु आहेत. पण ज्या क्षणी त्यांनी स्वरूपानंदांना पाहिलं आणि ज्या क्षणी स्वरूपानंदांनी बाळासाहेबांना पाहिलं, त्या क्षणी काहीतरी एक वेगळी घटना घडली. कुठला तरी एक जातीस्मर जागा झाला, कुठला तरी एक पूर्वस्मर जागा झाला आणि त्या दोघांनी परस्परांना ओळखलं कुठेतरी. आणि त्या क्षणी खरं म्हणजे अनुग्रह झाला. अनुग्रहाची प्रक्रिया प्रत्यक्ष दुसऱ्या दिवशी झाली, पण स्वरूपानंदांनी माधवनाथांना आपला शिष्य म्हणून तत्क्षणी स्वीकारलं. आणि स्वामी माधवनाथांना आपल्याला गुरु नकोत वगैरे ज्या काय आधीच्या भावना होत्या त्या कुठल्या कुठे विरून गेल्या, त्या शिल्लकच राहिल्या नाहीत. कारण समोर ज्ञानेश्वरीच बसलेली होती, ज्याच्या वर्णनांमध्ये गेले 10 वर्ष स्वामीजी रंगून गेलेले होते, ती सगळी वर्णनं त्यांना तिथे दिसली बसलेली. असं होत नाही. विनोबा सांगतात तांबडा घोडा याचं वर्णन शाळेमध्ये पुष्कळ केलं तरी काही मुलांना कळणार नाही, तांबड्या घोड्याचा खरा अर्थ तिथे तबेल्यात उभा आहे. सगळी लक्षणं तिथे बसलेली होती त्या पलंगावर आणि तिथे त्यांना ते दर्शन झालं आणि ती तो अनुग्रहाचा क्षण होता. आणि तिथून स्वामी माधवनाथ म्हणजे त्यावेळेचे बाळासाहेब हे नाथ संप्रदायामध्ये सामील झाले. आपण जसे अनुग्रहित झालो त्यांच्याकडून, किंवा आपण मकरंदनाथांकडून अनुग्रहित झाले असाल, तर आपण जसे त्या संप्रदायामध्ये सामील झालेले आहोत तसे बाळासाहेब वाकडे सुद्धा त्या संप्रदायामध्ये सामील झाले. 68 साली अनुग्रह झाला आणि 1973 साली म्हणजे 6 वर्षांमध्ये स्वरूपानंदांनी त्यांना आपल्या संप्रदायाचं उत्तराधिकारी नेमलं. ही सुद्धा एक थोडीशी जगावेगळी बाब आहे. कारण स्वरूपानंदांनी पहिल्या भेटीतच आपल्या जवळ जो सेवेकरी होता त्याला असं सांगितलं की मला असं वाटतं माझं काम झालं. आता '68 ते '73 हा जो 6 वर्षांचा कालावधी होता, त्या कालावधीमध्ये त्यांच्या ज्या एकमेकांशी गाठी पडल्या असतील प्रत्यक्ष भेटीमध्ये, आणि त्या प्रत्यक्ष भेटी व्यतिरिक्त त्यांचं एकमेकांमध्ये जे एक उत्कट हार्दिक नातं विकसित झालं असेल त्याची आपण नुसती कल्पना करू शकतो. त्या भेटीमध्ये काय घडलं याचा सगळा वृत्तांत जरी कळला तरी त्या भेटीत निश्चित काय घडलं ते फक्त त्यांनाच माहिती. तिथे आपण बाजूला उभे राहू तरी आपल्याला नाही समजणार, कारण ते वेगळ्या भाषेत बोलतात, त्यांची हृदय वेगळ्या पद्धतीने पाहतात. आणि 1975 साली स्वामी माधवनाथांनी रीतसर संप्रदायाच्या कामाला सुरुवात केली. स्वामी स्वरूपानंद हे नाथ संप्रदायातले नाथ संप्रदायाची जी शाखा आहे त्या शाखेचे 15वे सद्गुरु होते आणि स्वामी माधवनाथ हे 16वे सद्गुरु ठरले. आदिनाथ हे नाथ संप्रदायाचे मूळ पुरुष, आदिनाथ भगवान महादेव भगवान शंकर आपण ते म्हणू. ते सर्व संप्रदाय हे वस्तुत त्यांच्यापासूनच आलेले आहेत अशी आपणा सर्वांची दृढ श्रद्धा आहे. आपण नाथ संप्रदायाचे जे मूळ पुरुष आदिनाथ यांच्याकडे बघितलं तर त्यांच्या ठिकाणीच निर्गुण आणि सगुण अशा दोन्ही भक्ती एकवटलेल्या आपल्याला दिसतात. महादेवाचं मंदिर सुद्धा असतं आणि महादेवांनी सांगितलेली निर्गुणाची साधना सुद्धा असते. या दोन्ही गोष्टी ज्याच्या ठिकाणी एकवटलेल्या आहेत तो या संप्रदायाचा मूळ पुरुष आहे, म्हणजे भगवान शंकर. आणि मग त्यांच्यापासून मच्छिंद्र गोरक्ष गहिनी अशी एक शिष्य परंपरा निर्माण झाली. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना अनुग्रह दिला. ज्ञानेश्वर महाराजांनी याचं वर्णन 18व्या अध्यायात खूप सुंदर केलं. गोरक्षनाथांपासून एक हठयोगाला वाहिलेली अशी एक शाखा निर्माण झाली. त्या शाखेमध्ये चौरंगीनाथ अडबंगीनाथ चरपटनाथ कानिफनाथ वगैरे असे जे नाथ आहेत त्या नाथांची परंपरा. मी कदाचित नावांची जी क्रम आहे तो कदाचित माझा चुकला असेल, परंतु असे जे नाथ आहेत ते नाथ त्याच्यामध्ये तयार झाले जी आणि त्यांच्यासुद्धा नाना शाखोपशाखा निर्माण झाल्या. पण हा सगळा हठयोगाच्या साधनेला वाहिलेला संप्रदायाचा भाग आहे ज्याचं वर्णन 6व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. ज्ञानेश्वर महाराज त्या संप्रदायातले उत्तराधिकारी नाहीत हठयोगातले, परंतु त्यांचा अधिकार इतका विलक्षण होता की त्यांनी जे हठयोगाचं वर्णन 6व्या अध्यायामध्ये केलं तर ते आजही वेगवेगळ्या भाषांमधले अभ्यासक आहेत ते अधिकृत वर्णन म्हणून पाहतात, त्याचा अभ्यास करतात. आचार्यांच्या योगतारावलीवर आधारित असं ते हठयोगाचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायामध्ये केलं. परंतु ज्ञानेश्वर महाराजांचा मुख्य भर होता तो राजयोगाच्या साधनेवर. आणि गहिनीनाथांपासून निवृत्तीनाथ ज्ञानदेव अशी ती शाखा आली आणि ज्ञानदेवांच्या पाशी एक मोठा मुक्काम या संप्रदायाचा झाला. आपण असं म्हणू शकू की ज्ञानदेवांनी या संप्रदायाला एक वेगळी दिशा दिली. नाथसंप्रदाय ज्या नाथसंप्रदायाची सध्या आपण चर्चा करतो आहोत त्या संप्रदायाला ज्ञानदेवांनी एक वेगळी दिशा दिली, कारण त्यांच्यापासूनचे पुढचे जे सगळ्या शाखा झाल्या त्यांच्यापासून जे पुढचे सगळे जे सद्गुरू झाले अध्वर्य झाले ते सगळे ज्ञानेश्वरीचे अंतरंग उपासक झाले. हे वैशिष्ट्य या संप्रदायाचं. या आधीचे जे सद्गुरू होते ते ज्ञानेश्वरीचे उपासक नव्हतेच, कारण ज्ञानेश्वरी तेव्हा झाली नव्हती. पण ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी झाल्यापासून आणि ज्ञानदेवांनी ज्यांना ज्यांना अनुग्रह देऊन ज्ञानदेवांपासून सुद्धा अनेक संप्रदाय आहेत असं म्हणतात. ते मात्र सर्व ज्ञानेश्वरीचे उपासक ठरले, ते ज्ञानेश्वरीचे प्रेमी ठरले. ज्ञानेश्वरी हा त्यांचा धर्मग्रंथ ठरला पुढच्या सर्व अध्वर्यांचा. ज्ञानदेवांच्या नंतर आपला जो नाथ संप्रदाय आहे तो काही काळ गुप्त होता, जोपर्यंत देवनाथ महाराजांनी माऊलींच्या समाधीपाशी बसून अनुग्रह प्राप्त करून घेतला नाही तोपर्यंत. देवनाथ महाराजांनी मोठा आकांत आरंभला माऊलींच्या समाधीपुढे आणि माऊलींनी समाधीतून बाहेर येऊन त्यांना अनुग्रह दिला असा इतिहास सांगतो. आणि देवनाथ महाराजांपासून मग पुढे परत हा संप्रदाय चुडामणी महाराज मग गुंडा महाराज यांच्यापासून परत काही शाखा निर्माण झाल्या. आपल्याला माहिती आहे धुंडा महाराज देगलूरकर वगैरे जी शाखा आहे ती गुंडा महाराजांपासूनच निर्माण झालेली आहे. गुंडा महाराजांपासून जी आपण ज्या संप्रदायात आहोत त्या संप्रदायाला वाहिलेली जी शाखा आहे ती गुंडा महाराजांच्या नंतर मग रामचंद्र महादेव रामचंद्र हे जे सगळे आहेत म्हणजे रामचंद्र महाराज बुटी महादेव महाराज रामचंद्र महाराज चिकोटेकर विश्वनाथ महाराज रुकडीकर असे जे सगळे अनुग्रहित झाले गणेशनाथ बाबा वैद्य जे पुण्यामध्ये होते विश्वनाथ महाराज रुकडीला होते कोल्हापूरजवळ अशी ही सगळी पुढची अध्वर्यूंची परंपरा नाथ संप्रदायामध्ये आली आणि त्याच्यामध्ये स्वामी माधवनाथ सामील झाले. या संप्रदायाचं वैशिष्ट्य असं आहे की जे आपण स्वामीजीच्या जीवनातनं आपल्या लक्षात आलं आणि स्वामीजींनी त्याचं आयुष्यभर प्रतिपादन केलं ते असं की ही नाथ संप्रदायाची शाखा असल्यामुळे हा नाथ संप्रदाय असल्यामुळे हा योगाला वाहिलेलाच प्रामुख्याने संप्रदाय आहे, योग साधनेला वाहिलेला संप्रदाय आहे. पण इथे नुसता कोरडा योग नाही तर प्रेमपूर्ण योग, भक्तिपूर्ण योग हे या संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. या नाथ संप्रदायामध्ये कारण ज्ञानेश्वरीचे भक्तच होते सगळे, सर्व पुढचे जे रामचंद्र महाराजांपासून स्वामी मकरंदनाथांपर्यंत आता या संप्रदायामध्ये आपल्या समोर जी परंपरा झाली ते सर्वजण ज्ञानेश्वरीचे अंतरंग उपासक आणि ज्ञानेश्वरीचे प्रेमी होते. त्यांच्या जीवनात ज्ञानेश्वरी ही पूर्णपणे मुरून राहिलेली होती, आपलं जीवन ज्ञानेश्वरीला वाहिलेलं होतं, असे सगळे होते. एकही त्याच्यामध्ये नाही की जो अपवाद निघू शकेल. आपण ज्ञानेश्वरी बघाल तर ज्ञानेश्वरीत सुद्धा या आपल्या संप्रदायाची जी मुख्य साधना आहे सोहम ध्यान साधना, त्या सोहम ध्यान साधनेचा साद्यंत उल्लेख आलेला आहे, सांगोपांग उल्लेख आलेला आहे. पाचव्या अध्यायात, सहाव्या अध्यायात, चौथ्या अध्यायात, आठव्या अध्यायात, नवव्या अध्यायात आणि अन्य ठिकाणी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारांनी जी सोहम साधना आपण आता करतो आहोत ती सोहम साधना ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिपादन केली. त्यांची प्रमुख साधना सोहम साधना होती, पण ज्ञानेश्वर महाराज हे भक्ताचार्य सुद्धा होते. साक्षात परमात्म्याला माऊली म्हणणारे एकमेव बहाद्दर ज्ञानेश्वर महाराज होते. तेथ प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा, ते खेवी आटे डिंडिमा सांसारिक आहे, ते वेळी आटे डिंडिमा सांसारिक आहे, असं म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज होते. परमात्म्याला माऊली म्हणून संबोधणारे होते, कोरडे ज्ञानी नव्हते. आणि तीच परंपरा पुढे अखेरपर्यंत चालू राहील, आतापर्यंत तीच परंपरा चालू राहील. ज्ञानदेवांचाच प्रभाव पुढच्या सगळ्या संप्रदायावर पडल्यामुळे स्वाभाविकपणे स्वामी माधवनाथांवर सुद्धा ज्ञानदेवांचाच प्रभाव होता. त्यांच्या बोधाची जडणघडण ज्ञानेश्वरींनीच प्रभावित झालेली होती, त्यांच्या भक्तीची जडणघडण ज्ञानेश्वरींनीच प्रभावित झालेली होती. ज्ञानेश्वरीबरोबर दासबोध हा सुद्धा त्यांचा अत्यंत प्रिय ग्रंथ होता आणि दासबोधाच्या माध्यमातून विशेषतः दासबोधाची जी शंकर श्रीकृष्ण देवांनी लिहिलेला जो सारांश आहे प्रस्तावना वजा, त्याच्यावरून स्वामीजींनी स्वतःच्या कार्याची रचना सुद्धा केली. परंतु साधनेचं जे प्रतिपादन आहे ते मूळ ज्ञानेश्वर महाराज सांगतील तसंच तेच केलं. अर्थात समर्थांचाही प्रभाव त्या साधनेवर होता. समर्थांचा जो अजपा निरूपण आहे तो अजपा निरूपण हा स्वामीजींचा खूप आवडीचा समास होता. जी आपल्या संप्रदायातली सोहम साधना आहे त्या सोहम साधनेचं गाभा किंवा नाथ संप्रदायाचं अगदी आतलं रहस्य काय असेल तर ज्ञानेश्वर महाराजांची सहाव्या अध्यायातली ओवी आहे, पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंशू, परी बोलोनी गेला उद्देशू श्री महाविष्णू. सहाव्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ही ओवी रचली आणि ह्या ओवीमध्ये वैशिष्ट्य असं आहे की हरी आणि हर यांचं ऐक्य त्यांनी दाखवलं, हा भाग वेगळाच, पण पिंडे पिंडाचा ग्रासू हा नाथ संकेतीचा दंशू, दंश याचा अर्थ सर्वात अंतरंग भाग. एखादा सर्प असतो तो खूप मोठा असतो, तो दिसायला सुद्धा खूप देखणा असतो. त्या सर्पाचा सगळ्यात महत्वाचं काय असेल तर त्याचा जो दंश होऊ शकतो तो, आणि तो दंश जर का आपण बघितला असेल तर असं लक्षात येतं की एखादी अणकुचीदार सुई घुसवावी तसा तो दंश होतो. आणि त्या दंशातून त्याचं जे सगळं त्याच्या देहातला जो सगळा रस असतो ज्याला विष आपण म्हणतो तो सगळा रस त्या दंशातून आत जातो, ज्याला दंश होतो त्याचा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की नाथ संप्रदायाची जर का साधना करायची असेल तर हा दंश तुम्हाला करून घ्यायला लागेल आणि तो दंश झाल्यानंतर पिंडे पिंडाचा ग्रास होतो. पिंड याचा अर्थ देह. आपल्या देहात राहूनच आपल्या देहबुद्धीचा घास आपल्याला घ्यायला लागतो. आपल्या देहात राहूनच आपली देहबुद्धी आपल्याला नाहीशी करायला लागते. पिंडानेच पिंडाचा ग्रास करायचा, पिंडानेच पिंडाचा निराश करायचा, देहात राहूनच देहबुद्धी नष्ट करायची. हा नाथ संप्रदायाचा अंतिम बोध आहे. हा नाथ संप्रदायाचं हे अंतिम रहस्य आहे. हा त्याचा दंश आहे. पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंशू. पण पुढे सांगतात ते खूप गोड आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं खरं वैशिष्ट्य या ठिकाणी आहे. ते असं म्हणतात की परी बोलवणी गेला उद्देशू. हा जो उद्देश आहे हा कुणी सांगितला? नाथ संप्रदाय तर भगवान महादेवांचा आहे ना, महादेवांपासून सुरू झालेला. बोलवणी गेला उद्देशू श्री महाविष्णू. साक्षात भगवान गोपालकृष्णांनी महादेवाचा उपदेश काय आहे तो आपल्याला सांगितला. याचा अर्थ असा, महादेवांना जे सांगायचं आहे तेच भगवान गोपालकृष्णांना सांगायचं आहे. हराला जे सांगायचं तेच हरीला सांगायचं, आणि ते म्हणजे पिंडाने पिंडाचा ग्रास करायचा. आपल्याच देहात साधना करून आत शोध घेऊन घेऊन आपल्याला आपल्या देहबुद्धीचा अक्षर सगळी पुसून टाकायची. आणि ह्या ओवीवर आधारित स्वामीजींची सगळी साधना होती. स्वामीजी नाथ संप्रदायिक ह्या न्यायानी होते, आणि स्वामी स्वरूपानंद सुद्धा ह्याच न्यायानी नाथ संप्रदायिक होते. की हा जो अगदी नाथ संप्रदायाचा जो गाभा आहे तो ते रोज जगत होते आणि आपल्या तुमच्या माझ्या सगळ्यांना जगायला सांगत होते. तो दंश असा असतो की तो एकदा बसल्यानंतर तो संक्रमित होतो. सद्गुरू शिष्याला जेव्हा अनुग्रह देतो तेव्हा तो एक प्रकारे तो दंश होतो आणि त्याच्यातून त्या शिष्याचं जीवन फुलायला सुरुवात होते. त्याच्यातून त्या शिष्याचं जीवन विकसित व्हायला सुरुवात होते. त्याच्यातून पिंडाने पिंडाचा ग्रास कसा करायचा, आपल्याच ठिकाणी आपली देहबुद्धी कशी नाहीशी करायची, ह्याचं एक विलक्षण प्रशिक्षण त्याला त्यांच्या चरणांशी बसून मिळायला लागतं. आणि ते स्वामीजींनी आयुष्यभर केलं. ही जी नाथांची अंतरंग खूण आहे, हा जो दंश आहे तो आदिनाथांचा असून सुद्धा भगवान महाविष्णूंनी सांगितला. हे स्वामी माधवनाथ कधीही विसरले नाहीत. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण शिकवणीला, त्यांच्या संपूर्ण जीवनाला भक्तीची जोड लागली. हठयोगामध्ये आपण बघाल तर थोडासा फरक ह्यासाठी आहे की त्याच्यामध्ये अशा प्रकारची भक्ती नाही, आणि त्या भक्तीचं अतिशय गोड लेणं स्वामी माधवनाथांचा जो संप्रदाय आहे त्या संप्रदायाला प्राप्त झालं. निर्गुणाची साधना आणि सगुणावरचं प्रेम, सगुणाची भक्ती. आपण स्वामीजींना भक्तीमध्ये लीन होऊन गेलेलं प्रत्येकाने बघितलं असेल. ज्यांनी प्रत्यक्ष बघितलं नसेल त्यांनी व्हिडिओ कॅसेटमध्ये तरी नक्की, व्हिडिओ आता व्हिडिओ कॅसेट नसते, सीडीमध्ये बघितलंच असेल. जो योगी भक्तीमध्ये लीन होतो तो परिपूर्ण योगी असतो. आणि नाथ संप्रदायिकांना असा योगी, भक्त असलेला योगी घडवायचा असतो, आणि तसे प्रत्येक घडत गेले. हा स्वामीजींचा नाथ संप्रदायिक म्हणून स्वामीजी आहेत. त्याच्यातलं एक महत्वाचं वैशिष्ट्य की सगुणाचा आणि निर्गुणाचा एक अलौकिक अपूर्व समन्वय त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला बघायला मिळाला, आणि तो समन्वय त्यांनी आपल्या सगळ्यांमध्ये संक्रमित केला. स्वामीजी जेव्हा नाम घेत असायचे तेव्हा त्या नामामध्ये रंगून जायचे. स्वामीजी जेव्हा राम विजय पोथी वाचायचे तेव्हा अक्षरशः ढसढसा रडायचे. ते तर योगी होते ना, आत्मज्ञानी होते, सहा अहम या बोधामध्ये ते होते. पण ते जितके बोधामध्ये होते तितकीच त्यांची भक्ती जिवंत होती, तितकीच त्यांचं प्रेम तरल होतं, आणि त्यामुळे या दोन्हीचा एक अपूर्व संगम आपल्याला त्यांच्यामध्ये बघायला मिळाला. आणि आज आपण सगळे एवढे वेडे त्यांच्यासाठी यासाठी होतो की हा अपूर्व संगम त्यांच्यामध्ये दिसायचा. मग तो त्यांच्या डोळ्यातून दिसायचा, त्यांच्या स्पर्शातून दिसायचा, त्यांच्या चालण्यातून दिसायचा, त्यांच्या बघण्यातून दिसायचा. सद्गुरू म्हणून ते जेव्हा काम करत होते तेव्हा ते सद्गुरू म्हणून सर्वार्थाने साधकाच्या अंतःकरणाचा ताबा घेत होते. सांप्रदायिक सद्गुरू म्हणून ते साधकाच्या अंतःकरणाचा ताबा घेत होते. तशी क्षमता त्यांच्यामध्ये होती. ताबा आपण द्यायचा का नाही हा आपला प्रश्न होता. आपण खूपदा स्वतःला आवरून आवरून परमार्थ करत असतो. आपण सद्गुरूंना शरण जाताना सुद्धा स्वतःला खूप जपून जपून शरण जात असतो. आपण पूर्णपणे स्वतःला झोकून नाही देऊ शकत. हे अवघड आहे खूप. मी बोललाय, बोलायला खूप सोपं आहे पण वागायला खूप अवघड आहे. पण स्वामीजी त्याला तयार होते. ज्याचं पूर्ण समर्पण घडणार होतं त्याला स्वामीजी तयार होते. त्याचं समर्पण स्वीकारायला स्वामीजी तयार होते. तुम्ही जसे समर्पित व्हाल तसे तुम्हाला ते स्वीकारायला तयार होते. आणि हे स्वामीजींच्या नाथ संप्रदायिक म्हणून जे सद्गुरू आहेत त्या सद्गुरूपदाचं एक विलक्षण वैशिष्ट्य मला वाटतं. त्यांनी कुठल्याही प्रकारची विषमता आपल्या ठिकाणी मानली नाही सद्गुरू म्हणून. त्यांनी कुठल्याही प्रकारचा भेदभाव आपल्या ठिकाणी मानला नाही सद्गुरू म्हणून. जो प्रेमाने आपल्याजवळ येईल त्याला पोटाशी धरणं हे एवढंच काम त्यांनी आयुष्यभर केलं. एका मातेला कितीही मुलं झाली तरी प्रत्येक मुलावर तिचं जसं प्रेम असतं तसंच स्वामीजींचं प्रत्येकावर तेवढंच अहेतुक प्रेम होतं. सद्गुरू म्हणून हे स्वाभाविक होतं. सद्गुरूला असंच प्रेम करावं लागत असावं. मी यासाठी म्हणतो की कारण तो एक सद्गुरू आणि सद्गुरूचा आणि संप्रदायाचा एक वेगळाच प्रांत आहे. त्याच्यामध्ये आपण कोणीच उतरू शकत नाही. पण त्याच्यामध्ये असंच प्रेम करावं लागतं. स्वतःचा जीव घाण ठेवून प्रेम कसं करायचं असतं ते आपण स्वामीजींकडनं बघितलं. कारण ते सद्गुरू होते आणि नाथ संप्रदायामधले सद्गुरू अशा प्रकारचंच प्रेम करत होते. अभिव्यक्ती कदाचित वेगळी असेल प्रत्येकाची. नाथ संप्रदाय हा काहीसा गुप्त राहणारा संप्रदाय आहे. काहीसा स्वतःला लपवणारा संप्रदाय आहे. लपवणारा म्हणजे अप्रसिद्ध राहणारा, प्रसिद्धी परांगमुख राहणारा. आपण स्वामीजींच्या अधिक स्वामीजींपर्यंतचे सगळे आपण सद्गुरू पाहाल तर आपल्याला असं लक्षात येतं की कुणीही जास्त शिष्य संप्रदाय जमा केला नाही. प्रत्येकाने अनुग्रह दिले. प्रत्येक सत्पुरुषांनी अनुग्रह दिले. आपण स्वरूपानंदांच्या चरित्रात वाचलं असेल की गणेशनाथ महाराज पुण्यामध्ये दरवर्षी ब्रह्मसत्र नावाचं शिबिर घ्यायचे. 7 दिवसांचं ते शिबिर असायचं आणि त्या शिबिरामध्ये सोहम ध्यानावर अंतरंग मार्गदर्शन ते करायचे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत रोज ते शिबिर असायचं. अहिदागणी राजवाडे मंगल कार्यालयामध्ये ते सत्र भरायचं. आणि त्याचा उद्देश हाच होता की भक्तियुक्त जो योग आहे सोहम ध्यान साधना, ती सोहम ध्यान साधना शिकवायची. या संप्रदायातली जी सोहम ध्यान साधना आहे ती गमागमस्थम गमनादी शून्यम चिद्रूप दीपम तिमिरापहारम पश्यामि ते रूपम जनांतरस्थम नमामि हंसम परमात्म रूपम हंस हंस इति यो ब्रूयात हंस नाम सदाशिवः. हा श्लोक आपण जे सर्व म्हणतो ह्या श्लोकावर आधारित अशी ती सगळी परिपूर्ण साधना होती. आपला जाणारा श्वास आणि येणारा श्वास, गम म्हणजे जाणं आणि आगम म्हणजे येणं, गम आणि आगम याच्यामध्ये गमनादी शून्यम श्वास आत घेऊन सोडायच्या आधी एक शून्य अवस्था असते. कारण श्वासाचा आपल्या मनाशी संबंध असतो. आपलं मन जर का श्वासांशी बद्ध झालं तर श्वास घेत असताना घेऊन सोडत असताना जेव्हा आपण थांबतो आपल्याला जसं सांगितलं आहे त्याप्रमाणे तेव्हा तिथे एक शून्य अवस्था येते. शून्य अवस्था म्हणजे वृत्तीरहित अवस्था येते, विचाररहित अवस्था येते. गमागमस्थम गमनादि शून्यम चिद्रूप दीपम तिमिरापहारम. आणि ह्या शून्य अवस्थेचा अनुभव घेत घेत साधक आपल्याला स्वामींनी तेच सांगितलं, आपण ध्यानाला बसावं आणि साक्षीत्वाने आपल्या वृत्तींकडे पाहत राहा. वृत्तींकडे पाहता पाहता असा एक काळ येतो की ज्यावेळेला वृत्ती खूप विरळ विरळ होतात. कदाचित वृत्ती येतच नाहीत, उमटतच नाहीत. शून्य अवस्था निर्माण होते, वृत्तीविरहित अवस्था निर्माण होते. आणि ही वृत्तीविरहित अवस्था आहे जी शून्य अवस्था आहे ती जशी जशी प्रगल्भ होत जाते तेव्हा चिद्रूप दीपम तिमिरापहारम. आपल्या स्वतःचं जे चैतन्य रूप आहे, चिद्रूप आहे, केवळ अस्तित्व जे आहे ते प्रगटायला सुरुवात होते आणि त्यावेळेला खरं म्हणजे ह्या कामक्रोधांचा जो तिमिर असतो, जो अंधकार असतो, तो मिटायला सुरुवात होते. त्याचा अपहार होतो, ते नाहीसं होतं. चिद्रूप दीपम तिमिरापहार ही बसून करायची साधन आहे. ह्या श्लोकातले हे दोन चरण आहेत हे बसून करायचे आहेत. आपण ध्यान रोज ह्याच पद्धतीने करायचं असतं, आपल्याला ह्या पद्धतीनेच ध्यान करायला सांगतं. स्वामी माधवनाथांचं कार्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ध्यानाशी तडजोड केली नाही. आज आपण सगळेजण त्याच ओढीनी, मकरंदनाथांनी सुद्धा तेच सगळं चालू ठेवलं, तो भाग पुढे येईलच, परंतु ध्यानाशी तडजोड नाही. कारण ह्या श्लोकाचं पहिलं जे दोन चरण आहेत ते चरण अपूर्णच राहतील जर का आपण साधना नाही केली तर. आत चिद्रूप दीप लागेल कसा जर का आपण आपल्या वृत्तींचं अवलोकन केलं नाही रोज बसून डोळे मिटून तर. आणि ते झाल्यानंतर ध्यानाचा कालावधी संपल्यानंतर व्युत्थान दशेमध्ये, ध्यान जेव्हा करत नसतो तेव्हा त्याला व्युत्थान दशा म्हणतात, व्युत्थान दशेमध्ये पश्यामि ते रूपम जनांतरस्थम, प्रत्येक समोर येणाऱ्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याचं स्फुरण आहे असा विवेक ठेवायचा, असा भाव प्रयत्नपूर्वक राखायचा, अभ्यास करायचा. त्याशिवाय बाहेर दर्शन होणारच नाही. बरेचदा असं होतं की आपण पहिला भाग नीट करतो आणि दुसऱ्या भागामध्ये आपण अजिबात लक्ष देत नाही. आपण कायम प्रकृती संघर्षातच अडकून पडतो, आपण कायम निंदेतच अडकून पडतो, आपण प्रत्येकाचं मूल्यमापन करून त्याच्यावर फुली मारायच्या कार्यक्रमात मग्न होतो. स्वामीजी ह्यालाही खूप महत्व देत होते. उत्तराधिकारी आपले गुरु ह्या नात्याने आपल्याला ते सांगत होते की पश्यामि ते रूपम जनांतरस्थम, ह्याच्याकडे पण लक्ष ठेवा, हा विवेक पण जागृत ठेवा, थोडीशी उदार भूमिका ठेवा, थोडीशी क्षमा करायला शिका. खूप मोठं आपल्याला स्वामीजी नाही व्हायचं, आपल्याला संत नाही व्हायचं. नाही व्हायचं म्हणजे नाहीच व्हायचं असं नाही, पण नाही व्हायचं आपण ते ध्येय आपलं नाहीये. पण आपल्याला थोडं तरी उदार होता येतं की नाही, आपल्याला थोडी तरी क्षमा करता येते की नाही. आपण कालपर्यंत जितके क्षमाशील होतो त्याच्यापेक्षा थोडे जास्त क्षमाशील झालेलो आहोत का आपण काल होतो नव्हतो त्याच्यापेक्षा जास्त कपटी आत्ता झालेलो आहोत. स्वामीजी सांगायचे की हे व्हायला पाहिजे. चिद्रूप दीपम तिमिरापहारम पश्यामि ते रूपम जनांतरस्थम नमामि हंसम परमात्मरूपम. हंसः म्हणून तो हंस, त्याच्या ठिकाणी अहम सहा असा बोध सतत जागृत असतो, तो हंस, तोच परमात्मा. ज्याच्या ठिकाणी हा बोध जागृत झाला तो परमात्मा स्वरूप, म्हणून आपल्याला स्वामीजी परमात्मा स्वरूप होते. आपल्याला परमात्म्याचं निर्गुण निराकार व्यापक विशाल जे रूप आहे ते बघायला जाण्याची तशी सारखी काही गरज नव्हती. आपण ज्यांच्या चरणांशी आलो परमात्म्याचं दर्शन झालं. आणि ते नंतर असं सांगतात, हा झाला आपल्या वर्तनातला विवेक, हा झाला आपल्या अनुसंधानाचा भाग. हंस हंस इति यो ब्रूयात हंसो नाम सदाशिव. हंसहा 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 असा आत जर का खरंच वेळ लागला आपल्याला. स्वामीजी सांगायचे की स्वरूपानंदाने त्यांना सांगितलं की सोहम हे काय कळायला अवघड नाहीच आहे, पण ते लाख वेळा घोकायला लागतं. लाख वेळा असं ते म्हटलं, लाख म्हणजे लाखो वेळा. माधवनाथांसाठी लाख वेळा असेल, पण आपल्यासाठी लाखो वेळा. लाखो वेळा घोकल्याशिवाय ते वृत्तीवर आरूढ होत नाही. वृत्तीवर आरूढ होत नाही म्हणजे हंस हंस इति यो ब्रूयात हंसहा हंसहा असं म्हणत म्हणत हंसो नाम सदाशिव. तुम्ही शिवस्वरूप होता. सदाशिव म्हणजे भगवान महादेव, म्हणजे जे आपले आदिनाथ मूळ पुरुष, तिथपर्यंत जाऊन पोचता. स्वामीजींना सद्गुरु म्हणून आपल्याला हे सांगायचं होतं, ही साधना करून घ्यायची, आणि त्याच्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली. ते आयुष्यभर हेच सांगत राहिले. ते आयुष्यभर सांगत राहिले की तुम्ही ध्यान करा आणि तुम्ही प्रेम करा. आणि मी पण ध्यान केलं आणि मी प्रेम केलं आणि मी प्रेमच केलं. प्रेम कार्यम प्रेमैव कार्यम असं नारद महर्षी म्हणतात. स्वामीजींचं प्रेम हेच कार्य होतं. एखादा सद्गुरू नाथ संप्रदायाचा आणि प्रेमाचा महासागर असं जेव्हा होतं तेव्हा स्वामीजी तयार होतात. त्यांनी ही एक विशिष्ट जीवनशैली आपल्या सगळ्यांना दिली. आणि ह्या व्यतिरिक्त बाकीचे जे सांप्रदायिक आवडंबरं जी सगळी होती त्याला त्यांनी फाटा दिला. संप्रदायामध्ये कुठल्याही प्रकारची अशुद्धता येऊ नये म्हणून स्वामीजींनी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवलं. त्यांनी कसून प्रयत्न केले. वेगवेगळ्या प्रकारची लोक स्वयंघोषित सद्गुरू झालेली त्यावेळेला सुद्धा होती. स्वामी माधवनाथांचे समकालीन असे कितीतरी सद्गुरू त्यावेळेला निर्माण झाले ज्यांना आपल्या सद्गुरूंनी अधिकृत असं सद्गुरूपदाचं कार्य करायला सांगितलेलं नव्हतं. अशी कित्येक मंडळी यायची स्वामींकडे. काही एकदा मी असतानाच कोणीतरी आलं होतं की कोणीतरी एक ग्रहस्थ आहेत पठाण का काहीतरी नावाचे ते आता अनुग्रह द्यायला लागले. स्वामीजी म्हणायचे हरी हरी चालू दे. ह्या सगळ्या गोष्टी स्वामीजींनी आपल्या कामामध्ये येऊ दिल्या नाहीत आणि त्यांचं तेवढंच कार्यक्षेत्र होतं. आपण सगळ्यांनी एकत्र येऊ आणि ह्या असल्या गोष्टींचा पाडाव करू वगैरे असले धाडसी कुठलेही प्रयोग करण्यामध्ये स्वामीजींना मुळीच स्वारस्य नव्हतं. कारण त्याच्यातनं फक्त ऊर्जेचा नाश होतो बाकी काहीही होत नाही. काम तिथेच थांबून राहतं. म्हणून स्वामीजींनी आपल्या स्वतःचा जो मात्र संप्रदाय आहे त्या संप्रदायामध्ये विलक्षण शुद्धी राखली. कुठल्याही प्रकारच्या आडवाटांना तो परमार्थ जाऊ नये. कुठल्याही प्रकारच्या अपसिद्धांताचा त्याच्यामध्ये प्रवेश होऊ नये. साधनेशी कुठल्याही प्रकारची तडजोड होऊ नये ह्यावर त्यांनी विलक्षण कटाक्ष ठेवला. यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. स्वामी स्वरूपानंदांनी ओम राम कृष्ण हरी हे नाम सुद्धा घ्यायला सांगितलं. पण हे नाम सुद्धा घ्यायला सांगितलं ही पर्यायी साधना म्हणून सांगितली. त्यावेळेला असा एक मोठा विचार निर्माण झाला होता सगळ्या साधकांमध्ये की ओम रामकृष्ण हरी ही स्वरूपानंदांची साधना. आणि जेव्हा असं व्हायला लागलं तेव्हा स्वामीजी त्याच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिले. त्यांनी पुष्कळ लोकापवाद झेलले. त्यासाठी खूप लोकांनी टीका केली. खूप लोकांनी त्यांचं नाव टाकलं. पण त्यांनी सांगितलं ही साधना नाही. ही मूळ साधना नाही. मूळ साधना सोहम ध्यान साधना. आणि तीच साधना प्रत्येक साधकानं केली पाहिजे. तुमच्या साधनेला भक्तीची जोड देण्यासाठी तुमच्यामध्ये प्रेमभाव निर्माण होण्यासाठी तुम्हाला नाम घेणं आवश्यक आहे. नामाने तुमचं अंतःकरण अधिक निर्मळ होणार अधिक मऊ होणार अधिक प्रेमळ होणार ही खरी गोष्ट आहे. पण आत्मदर्शनाची साधना म्हणजे सोहम ध्यान. तुम्ही ध्यानात जर का कुशल व्हाल तर तुमचं नाम सुद्धा ध्यानासारखंच त्याच दर्जाचं होईल हे त्यांनी सांगितलं. ते म्हणायचं नाम जितकं अवघड आहे तितकंच ध्यान अवघड आहे आणि नाम जितकं सोपं आहे तितकंच ध्यान सोपं आहे. हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. त्यामुळे संप्रदायाची शुद्धता राखणं हे संप्रदायाचे उत्तराधिकार नाथ संप्रदायिक म्हणून स्वामीजींनी खूप कसून केलेलं काम आहे. आणि हे सोपं नाही. हे तुमच्या माझ्यापर्यंत पोचतच नाही हे काम असतं ते. मी हे नंतर जसं जसं स्वामींच्या चरित्रातले काही भाग अभ्यास करतोय आणि मकरंदनाथांशी आज्ञमन मला काही संवाद साधायची सुसंधी लाभते त्याच्यावरनं माझ्या असं लक्षात आलं की स्वामीजींनी संप्रदाय शुद्ध राखण्यासाठी किती कष्ट झेलले आणि ज्याची आपल्याला काही सुतराम कल्पना नव्हती. मला असं वाटतं की प्रत्येक सद्गुरूला या नाथ संप्रदायातल्या हे असे रजतम गुणातनं निर्माण होणारे जे विपरीत शाखोपशाखा असतात त्यांचा सामना करावाच लागला. स्वामीजींनी केला आणि तो करताना त्यांनी कशाचीच पर्वा केली नाही. म्हणून ते म्हणतात ना लोकांची क्षिती नाही आम्हाला. त्यांनी जगाची पर्वा केली नाही ह्या बाबतीत. सोहम ध्यान साधना त्याला बसलेले साधक आहेत ते जेव्हा ट्रान्समध्ये जायचे तेव्हा स्वामीजींवर मोठा अपवाद बाकीच्या संप्रदायांकडनं आला की अशा प्रकारची साधना हे ट्रान्समध्ये जाणं हे शक्ती संक्रमण आपल्या संप्रदायात नाहीच आहे म्हणून. स्वामीजींनी त्याची मुळीच फिकीर केली नाही. त्यांना दिसत होतं की अशा रीतीने आपण जर का साधक जर का ध्यानाला बसले तरच त्यांना साधनेची गोडी लागेल. तरच आपलं जीवन धन्य होऊ शकतं. ह्या प्रवासावर आपण निघू शकतो. ही अंतरयात्रा आपली घडू शकते ह्याची त्यांना खात्री होती. नुसतं ध्यानाला बसा असं सांगून काही होत नाही. स्वामीजींनी ध्यानाला बसवलं, बसवलं म्हणजे खरंच बसवलं. नाहीतर मग 5 मिनिटं ध्यान करायचं, मग बाकीचं सगळी चर्चा वगैरे करत बसायची. हे त्यांना मुळेच मान्य नव्हतं. कुठल्या ग्रंथाचा अभ्यास करावा? एकदा मला आठवतंय की इथे पंचदशीवर निरूपण करू असं एक ठरलं. स्वामीजी अनुपस्थित असायचे आजारपणामध्ये, तर त्यातलं पहिलं पंचदशीवरचं निरूपण झालं. आम्हीच अळीपाळीने आपण पंचदशीवर बोलूया असं ठरलं. ते झाल्यानंतर बुधवारचं जे केंद्र होतं तेव्हा स्वामीजींनी आम्हाला आत बोलवलं. म्हणाले, पंचदशीवर निरूपण करायला तुम्हाला कोणी सांगितलं? पंचदशी अमृतानुभव हे तुमच्यासाठी ते ग्रंथ आता नाही, तुम्ही ज्ञानेश्वरी, दासबोध, हरिपाठ याच्यावर बोलायचं. या सांगण्यामध्ये त्यांची कठोरता नव्हती, या सांगण्यामध्ये त्यांची दृष्टी होती. सांप्रदायिक सद्गुरू म्हणून त्यांच्यावर जी जबाबदारी होती, त्या जबाबदारीचं पालन ते तेव्हा करत होते. स्वामीजींनी ही अशी जी सगळी पावलं उचलली त्यावेळेला ते आपल्या सांप्रदायिक जबाबदारीचं पालन करत होते. अंतर्मुखता हे स्वामीजींच्या कार्याची पर्सनॅलिटी होती आणि तीच राखली जावी असा त्यांचा कटाक्ष सुद्धा होता. लक्षावधी हजारो अशा साधकांना, भक्तांना, श्रोत्यांना जमवायचं आणि त्यांच्यापुढे भाषणं द्यायची, खूप प्रसिद्धी मिळवायची, प्रसिद्धी माध्यमांकडे धाव घ्यायची, मोठ्या मोठ्या मंडळींना बोलवायचं, त्यांचे कार्यक्रम घडवून आणायचे, या सगळ्याला त्यांनी पूर्ण फाटा दिला. सुरुवातीला उत्सवांमध्ये ते काही वक्त्यांना पाचारण करायचे बाहेरच्या, पण नंतर त्यांनी ते सुद्धा बंद केलं. ते बंद ह्यासाठी केलं की त्यांच्या असं लक्षात आलं की आपण ज्या प्रकारे हा समुदाय घडवतो आहोत त्याच्यात काहीतरी वेगळंच येऊन लोक सांगतात, त्याची काही आवश्यकता नाहीये. अनावश्यक भाग बरासक आणि एखाद्या अधिकारी व्यक्तीने इथेच बसून सांगितलं, ज्यांना स्वामींनीच बोलवलेलं आहे म्हणजे त्याला अधिकृतता प्राप्त झाली, आणि मग त्यांनी जे सांगितलेलं असतं ते लोकांना खरं वाटायला लागतं. कारण नसताना हे बुद्धिभेदाची कामं करायची कशाला? म्हणून स्वामीजींनी असं ठरवलं की आता तसं बाहेरचं कोणी बोलायचंच नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही इथे तयार झालेली, जी तयार होऊ पाहणारी जी मुलं आहात तुम्हीच बोला. इथले जे साधक आहेत त्यांना बोलू दे, कारण इथले जे साधक आहेत ते या मुशीत घडत आहेत. स्वामीजी आपल्या जबाबदारीकडे खूप गांभीर्याने पाहत होते. नाथ संप्रदायिक सद्गुरू म्हणून या जबाबदारीचं प्रत्येक क्षणोक्षणी त्यांना स्मरण होतं आणि ती जबाबदारी सतत पार पाडली पाहिजे हे कधीही त्यांना सोडून न गेलेलं असं स्मरण होतं. ध्यानाबरोबर स्वामीजींनी भक्तीचा पुरस्कार केला, प्रेमाचा पुरस्कार केला. त्यांनी आलेल्या युवकांवर, युवतींवर, येणाऱ्या सर्व आबाल वृद्धांवर अक्षरशः प्रेमाची उधळण केली. प्रेम लुटणे असं म्हणतात ना, तसं प्रेम लुटलं त्यांनी. पण प्रेम लुटत असताना ते साधना करायला लावत होते. खूप प्रेम करून सोडून नाही द्यायचं, खूप प्रेम करून त्याला पकडून ठेवायचं आणि त्याला साधनेला लावायचं. योगेंद्रदेव ताड्यांनी एक प्रसंग सांगितला, त्या ध्यानाला बसायला खूप खळखळ करायचं स्वामीजींकडे त्या जेव्हा राहायच्या तेव्हा. आणि स्वामीजी तिला म्हणायचे, अगं योगिनी तू बस, तू अनुग्रहित आहे स्वरूपानंदांची, तू बसणं आवश्यक आहे. तर ती नाही म्हणजे नाही, ते म्हणायचे मी काय केलं म्हणजे तू बसशील? तर ती खट्याळ होती तशी. खट्याळा शब्द त्या खूप मोठ्या आहेत, पण ती म्हणली की तुम्ही उठाबशा काढा तर मी ध्यानाला बसेल. आणि स्वामीजींनी उठाबशा काढल्या शब्द. सद्गुरू करतील. स्वामीजींनी जी सद्गुरूची जात निर्माण केली, जी जमात निर्माण केली सद्गुरूंची, ती ही होती. की तू साधना करत असेल तर मी माझा जीव काढून ठेवायला तयार आहे. स्वामीजींच्या जीवनात म्हणूनच सांगितलं की सद्गुरू म्हणून ज्ञान आणि भक्ती याचा फार विलक्षण अपूर्व संयोग झालेला होता. आणि सद्गुरू आपल्या परंपरेचे पाईक म्हणून ते अत्यंत सतर्क सुद्धा होते. ज्या क्षणी त्यांना आपल्या देहानी पहिला धोक्याचा कंदील दाखवला 1983 साली, त्या क्षणापासून स्वामीजी सावध झाले. त्यांच्यातला जो सद्गुरू होता तो सावध झाला. सद्गुरूंना सर्वांना अनुग्रह देणे एवढंच काम नसतं, सद्गुरूला तो संप्रदाय पुढे न्यायचा असतो. सद्गुरूंना ती परंपरा अखंडित ठेवायची असते, कारण सद्गुरूंनी ती अखंडित ठेवली नाही तर दुसरं कोणी अखंडित ठेवणारा तिथे महाभाग सापडतच नाही. स्वयंघोषित गुरु पुष्कळ होतात, बरेच होतील, झाले आहेत, होतील, त्याला काय, त्याला कवडीची किंमत नाही. स्वामीजींना आपल्यासारखाच एक सद्गुरु करायचा होता. स्वामीजींना परिसाची उपमा आपण नेहमी देतो, पण मला असं वाटतं की स्वामीजी परिसाचे परिस होते, कारण परिसाला सोनं करता येतं, परिसाला परिस करता येत नाही. पण स्वामीजी हा असा परिस होता की ते परिसच करायचा. आणि ह्याबद्दल त्यांना खूप एक प्रकारे आपण जशी चिंता करतो तशी नाही, पण तरी त्यांच्या दृष्टीने एक चिंता लागून राहिलेली होती, कारण ती जबाबदारीची भावना होती. आपल्या सद्गुरूंनी जे दिलेलं कार्य होतं, जे त्यांनी 1975 सालापासून ते सतत शेवटच्या क्षणापर्यंत चालू ठेवलं, ते कार्य हे असिधाराव्रत असंच पुढे राहावं ही त्यांची विलक्षण इच्छा होती. आणि त्यासाठी ते शोध घेत होते. जेव्हा त्यांना मोठं आजारपण झालं 91 आणि त्यानंतर 91 साली पॅरालिसिसचा मोठा अटॅक आला आणि 92 साली त्यांचं मोठं ऑपरेशन झालं. त्यांच्या आतड्याला पीळ पडला, तो पीळ सोडवण्यासाठी मोठं ऑपरेशन त्यांचं करायला लागलं. या दोन आजारपणांमुळे स्वामीजींचा देह जर्जर झालेला होता, आतलं प्रेम मावेन असं झालेलं होतं, आतला बोध देहाच्या बाहेर सारखा धाव घेत होता. आणि त्यांना काहीतरी आता व्यवस्था पुढची स्पष्ट करायची होती, आणि म्हणून त्यांनी सांप्रदायिक सद्गुरूचं जे परम कर्तव्य आहे, परम पवित्र कर्तव्य आहे, ते म्हणजे उत्तराधिकारी नेमणं, ते 1992 साली पार पडलं. अश्विन शुद्ध चतुर्थीला स्वामीजींनी रीतसर आपले दोन उत्तराधिकारी नेमले. ही संप्रदायाच्या दृष्टीने अतिमहत्वाची घटना होती. आपण दरवर्षी अश्विन शुद्ध प्रतिपदा ह्यासाठी साजरी करतो की आपल्याला कल्पना नाहीये की ह्या दिवशी काय महत्वाचं घडलं ते. आपल्याला लक्षात यावं की हा दिवस आपल्यासाठी किती परम महत्वाचा आहे. हा संप्रदाय जर का तिथे खंडित झाला असता तर तो खंडित झाला असता, कारण तो पुन्हा जिवंत करणारं कोणीच नव्हतं. स्वामीजींनी ह्याची सुरुवात पुन्हा हेच नाथ संप्रदायाचं जे व्रत आहे ते तसंच चालू राहावं यासाठी पुन्हा आपले दोन सद्गुरू, आपले दोन उत्तराधिकारी नेमले. '96 ते '96 त्यांनी असं सांगितलं होतं की मी 10 वर्ष पुढे राहणार आहे, म्हणून त्यांनी माधवानंद आणि मकरंदनाथ या दोघांची नियुक्ती केली आणि माझ्या पश्चात हे कार्य करतील असं सांगितलं. संप्रदायाचे सद्गुरू म्हणून त्यांच्यामध्ये फार स्पष्टता होती आणि निस्संदिग्धता होती. त्यांनी निस्संदिग्धतेने दोघांची कार्यक्षेत्र स्पष्ट केली. दोघांनी अनुग्रह द्यायचे, दोघांनीही शिष्य परंपरा वाढवायची, पण काही गोष्टी ज्या मकरंदनाथांनी करायच्या त्या आणि काही गोष्टी ज्या माधवानंदांनी करायच्या त्या त्याची त्यांनी स्पष्टीकरण केलं. उद्देश असा होता की कुठलीही संदिग्धता राहू नये. सत्पुरुष जेव्हा काळाच्या पडद्याआड जातात तेव्हा बरेच गोंधळ निर्माण होतात. बरेच असे प्रकार निर्माण होऊ शकतात की ज्याच्यातून त्या संप्रदायालाच धक्का लागावा. ते होऊ नये ह्यासाठी ते सतर्क होते. नाथ संप्रदाय सद्गुरू म्हणून स्वामीजींचं ते परम कर्तव्य त्यांनी त्यावेळेला पार पाडलं. अखेरपर्यंत स्वामीजी आपल्याला घडवत राहिले. अखेरपर्यंत स्वामीजी त्यांनी जे नियुक्त केलेले जे दोन सद्गुरू होते भावी काळातले त्यांना घडवत राहिले. आपण मकरंदनाथांच्या आठवणी ऐकतो की प्रत्येक भेटीमध्ये स्वामीजी कसं त्यांच्याशी बोलत होते, स्वामीजी त्यांना काय सांगून राहिलेले होते. त्याचं कारण असं होतं की त्याच्यानंतरचा सगळा पुढचा कामाचा भार घेणार कोण. स्वामीजींनी ज्या एका उत्तुंग शिखरावर कार्य आणून ठेवलेलं होतं तिथून ते पुढे नेण्याची गरज होती, त्याची भरारी अजून मोठी करायची होती आणि म्हणून त्यांनी मकरंदनाथांची नियुक्ती केली. नाथ संप्रदाय अखंडित राहिला. नाथ संप्रदायासाठी हे सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखं होतं. स्वामीजींनी आपली तीही जबाबदारी पूर्ण केली. स्वामीजींनी इथलं जे कार्य होतं विश्वस्त संस्था प्रचलित केली, कार्यरत केली आणि त्या विश्वस्त संस्थेमार्फत सगळी कामं सुरू केली. ते केवळ अकर्मणी कर्मदशेमध्ये अखेरीस गेले. फक्त प्रेम उधळणे आणि फक्त बोधाचं दान देणे याच्या पलीकडे त्यांनी त्या अंतरुणावर झोपून काही दुसरं केलं नाही आणि असं करत करत त्यांची जीवनयात्रा सफल झाली आणि त्या क्षणापासून पुढे संप्रदाय सुरू राहिला. ज्या क्षणी स्वरूपानंदांनी देह ठेवला त्या क्षणी संप्रदाय सुरू राहिला. ज्या क्षणी माधवनाथांनी देह ठेवला त्या क्षणी संप्रदाय सुरू राहिला. नाथ संप्रदायाचे खरे पाईक स्वामी माधवनाथ ठरले. नाथ संप्रदायातला खरा सुपुत्र आधीच्या पूर्वसुरींचा स्वामी माधवनाथ ठरले. आपल्या पश्चात एका सुपुत्राची निर्मिती करून ते गेले आणि हा सुद्धा नाथ संप्रदायाचा एक हे सुद्धा नाथ संप्रदायाचं एक महत्वाचं रहस्य आहे. परंपरा अखंडित राहिली पाहिजे, बोध अखंडित राहिला पाहिजे आणि प्रेम अखंडित राहिलं पाहिजे. स्वामीजींचा नाथ संप्रदाय हा अशा रीतीने आपल्या सर्वांवर न फेडता येणारे उपकार करून राहिलेला आहे. त्या उपकारांच्या ओझ्याखालीच आपण आपलं जीवन धन्य करावं अशी मी स्वामीजींच्या चरणांची प्रार्थना करतो. हरिओम तत्सत.
आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, दास भक्तीने पायी, भक्तीने पायी ठेवी तो माथा. आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, कृपाळू तू ज्ञान देवी, पाजेशी अमृत ओवी, देशी जाली व आघळी, जाली व आघळी अजाण भक्त. आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, मायेचे बंध तोडीशी, अक्षय सुख जोडीशी, सोहम स्वरूप खून, स्वरूप खून दाविशी आता. आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, संसारी संत महात्मा, प्रसन्न पूर्ण चंद्रमा, मिळे अखंड चांदणे, अखंड चांदणे चकोर चित्ता. आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, दास भक्तीने पाही, भक्तीने पाही ठेवी तो माथा. आरती माधव नाथा, ते माधव नाथा। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।